नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या देशातल्या 103 अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन, राज्यातल्या 15 स्थानकांचा समावेश. यंदाच्या खरीप हंगामात चांगलं उत्पादन होण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 27 नक्षलवादी ठार. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बिकानेर इथून 18 राज्यांमधल्या 103 अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय विविध सुविधा या रेल्वे स्थानकावर देण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातल्या आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणन जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर, इतवारी, परेल, सावदा, शहाड, वडाळा रोड या स्थानकांचा समावेश आहे. उद्या 22 मे हा भारताच्या रेल्वेचा पायाभूत सुविधांसाठी एक महत्वाचा दिवस असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. अमृत स्थानके आराम, कनेक्टिव्हिटी वाढवतील आणि आपली गौरवशाली संस्कृती साजरी करतील असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान रेल्वे स्थानकांच्या या आधुनिकीकरणाबाबत धुळे इथल्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले,
कीर्तनासाठी नेहमी मला प्रवास करावा लागतो या धुळे चाळीसगाव शटलने. पूर्वीपासून आम्ही जा करतो, पण काही कालावधीच्या पूर्वी इथे सोय जशी नव्हती जशी पाहिजे होती तशी. धुळे तर चाळीसगाव ही छोटी शटल आमची चालत होती पूर्वी, आता मोठी ट्रेनही चालते आणि फार मोठा बदल आता या ठिकाणी आम्हाला झालेला आहे. मी 1972 पासून धुळे स्टेशन पाहतोय, त्या काळात आणि आजच्या स्टेशनमध्ये 100% फरक पडलेला आहे. आज एवढं परिवर्तन झालेलं आहे, इतका आनंद होतो की काहीतरी शासनाने आपल्याला काहीतरी दिलंय.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असून त्यामुळे खरीप हंगामात चांगलं उत्पादन होण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज पार पडलेल्या खरीप हंगामाच्या तयारीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवू दिला जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे, आवश्यक तेवढा खत उपलब्ध आहे आणि साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे.
बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं पहिल्यांदाच साथी पोर्टलवर बियाणांची नोंदणी सक्तीची केली असून आतापर्यंत 70,000 ट्रुथफुल बियाणं नोंदवली गेली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यंदाच्या खरीप हंगामात 204 मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या अबुजमाड भागात सुरक्षा दलाशी 50 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत 27 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये कुख्यात नक्षलवादी बसवा राजू याचा समावेश आहे. यात एक सैनिक हुतात्मा झाल्याची तर आणखी एक सैनिक जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली. ही कारवाई संपली असून या भागात मोठी शोधमोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली. दरम्यान नक्षलविरोधी या अभियानाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दल आणि पोलिसांची प्रशंसा केली आहे. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात आतापर्यंत 54 नक्षलींना पकडण्यात आलं तर 84 जणांनी आत्मसमर्पण केल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात सांगितलं. मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचं मोदी सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हणाले. कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या आणि दीपा भस्ती यांनी इंग्लिशमध्ये भाषांतरित केलेल्या हार्ट लॅम्प या लघु कथासंग्रहाला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर नाव कोरणारा हा पहिलाच लघु कथासंग्रह आणि पहिलीच मूळ कन्नड साहित्यकृती आहे. तसंच दीपा भस्ती या बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय भाषांतरकार आहेत. दक्षिण भारतातल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेचा सामना करणाऱ्या महिला आणि मुलींची व्यथा मांडणाऱ्या 12 कथा या संग्रहात आहेत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी त्यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेळकर यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ नारळीकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 25 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 122वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार 1800117800 या निःशुल्क क्रमांकावर 23 मे पर्यंत पाठवता येतील.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आज दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतल्या वीरभूमी इथं राजीव गांधी यांना अभिवादन केलं. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तसंच हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्याचे क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. नेहरू बाल उद्यानातल्या राजीव गांधी यांच्या पुतळ्याला उपायुक्त लखीचंद चव्हाण आणि वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त उपस्थितांना शपथ देण्यात आली. दरम्यान शहरात आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. माजी मंत्री अनिल पटेल, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांच्यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेनं रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. या अत्याधुनिक रोबोटिक यंत्राच्या सहाय्यानं ड्रेनेज साफ करण्याचं काम आता अधिक वेगाने आणि काटेकोरपणे होणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांना थेट नाल्यात उतरावं लागणार नसल्यानं त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न मिटणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं पर्यावरण स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात गाव पातळीवर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली. या अंतर्गत उद्या 22 मे ते 5 जून या कालावधीत प्लॅस्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे. प्लॅस्टिक संकलन, एकल वापराच्या प्लॅस्टिकचा वापर कमी करणं तसंच कचऱ्याचं वर्गीकरण याविषयी जनजागृती केली जाणार आहे. आमदार छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात आज समता परिषदेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. शहरातल्या क्रांतीचौक परिसरात पेढे वाटून तसंच फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तसंच समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे रेणापूर तालुक्यात कोरडी पडलेली रेणा नदी प्रवाहित झाली आहे. जिल्ह्यातल्या शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्यानं सरकारनं नुकसान भरपाई देऊन या अवकाळीच्या संकटातून बाहेर काढण्याची मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तुळजापूर तसंच धाराशिव परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यभरात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या देशातल्या 103 अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन, राज्यातल्या 15 स्थानकांचा समावेश. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 27 नक्षलवादी ठार. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज व्यवस्था अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र सकाळी 7:10 नमस्कार.